हा एक सोपा झटपट असा मनाचा व्यायाम आहे, ज्यामुळे तुमचं मन वर्तमान काळात म्हणजे आत्ताच्या क्षणापाशी आणायला मदत होते. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधले जे बारीक सारीक तपशील एरवी आपल्याकडून निसटून गेले असते, अशा तपशिलांची यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक नोंद करता. सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्या. 1, 2, 3, 4 असे 4 पर्यंत आकडे मनात मोजत श्वास घ्या. त्यानंतर 2 आकड्यांपर्यंत श्वास रोखून धरा आणि नंतर पुन्हा 4 आकडे मोजेपर्यंत श्वास सोडत राहा. याच पद्धतीने आकडे वाढवत तुम्ही श्वासाची गती आणखी संथ करू शकता. तुम्ही काही क्षणांसाठी दीर्घ श्वसन करावे हा या व्यायामाचा उद्देश आहे. आपलं मन आता स्थिर झालेलं आहे असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आजूबाजूचं निरीक्षण करा. आसपासच्या अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, त्यातल्या 5 गोष्टी किंवा वस्तूंची नावं मनात आणायची आहेत. फळा, पंखा, वर्गातला बाग अशा या वस्तू असू शकतील, किंवा पडदा, तुमचा पलंग, खोलीचं दार, किंवा झाडाची पानं, पक्षी, जवळचा रस्ता, असं काहीही असू शकेल. त्या वस्तूंचं तपशीलवार लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यांची मनात नोंद करा. लक्षात ठेवा, फक्त नीट पाहून वस्तूंच्या नावांची नोंद घ्यायची आहे, त्याबद्दल मतं किंवा शेरे द्यायचे नाही आहेत. आता अशा 4 गोष्टींची मनात नोंद करा ज्यांचा स्पर्श तुम्हाला जाणवतो आहे. त्यामध्ये तुमच्या पावलाला जाणवणारा जमिनीचा स्पर्श किंवा तुमच्या पायातल्या चपलांचा स्पर्श असू शकतो, किंवा तुमच्या त्वचेला जाणवणारा कपड्यांचा किंवा हवेचा स्पर्श असू शकतो. अशा 4 गोष्टींची नोंद करा. आता तुम्हाला ज्यांचा आवाज ऐकू येतोय अशा 3 गोष्टींबद्दल सजग व्हा. त्यामध्ये मागून कुठून तरी ऐकू येणारे इतर मुलांचे आवाज असतील, लांबवरच्या वाहनाचा आवाज असेल किंवा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज असेल, अशा ऐकू येणाऱ्या 3 आवाजांची नोंद घ्या. आता ज्यांचा तुम्हाला वास येतो अशा 2 गोष्टींची मनात नोंद करा. तुम्ही जिथे आहात तिथे काही वास आले नाहीत तर जरा आजूबाजूला चक्कर मारून वास येणाऱ्या वस्तू शोधा. साबण, फुलं किंवा मेणबत्ती अशा काही वस्तू असू शकतील. त्यानंतर ज्याची चव घेता येईल अशा एका वस्तूकडे लक्ष केंद्रित करा. जर त्या ठिकाणी अशी एखादी वस्तू शोधणं अवघड असेल तर एखाद्या तुमच्या आवडीच्या पदार्थाच्या किंवा पेयाच्या चवीची कल्पना करा. अजूनही तुमच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी असेल, मन शांत नसेल, तर हाच क्रम पुन्हा एकदा करू शकाल. आपल्याला आत्ता आणि इथे मनाला आणायचं आहे. पूर्णपणे आत्ताच्या क्षणात तुम्ही आला आहात असं वाटेल तेव्हा तसंच आणखी काही वेळ स्वतःसोबत राहा.